Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. ಕವರದ ಹರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಗದ್ಗುರು ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ನಮಾಮಿ ಸದ್ಗುರುಂ ಶಾಂತಂ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ವಿಗ್ರಹಂ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಪರಾನಂದಂ ಈಶಮಾಳಂದಿ ವಲ್ಲಭಂ ಯೋಂತಃ ಪ್ರವಿಶ್ಯ ಮಮ ವಾಚ ಮಿಮಾಂ ಪ್ರಸುಪ್ತಾಂ ಸಂಜೀವಯತ್ಯಖಿಲ ಶಕ್ತಿಧರಸ್ವಧಾಮ್ನಾ ಅನ್ಯಾಂಷ್ಟಿಹಸ್ತಚರಣಶ್ರವಣತ್ವಗಾದೀ ಪ್ರಾಣಾನ್ನಮೋ ಭಗವತೆ ಪುರುಷಾಯ ತುಭ್ಯಂ ಜ್ಞಾನೇನ ಯೋಗೇನ ಚ ಕರ್ಮಣಾ ಚ ತ್ಯಾಚ ಸರ್ವಸ್ವಸಮರ್ಪಣೇನ ಆರಾಧಿತಾಭ್ಯಾಂ ಶ್ರುತಿಮಾರ್ಗದಕ್ಷೈಃ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಪಾದುಕಾಭ್ಯಾಂ. ಸುರಾಸುರ ಸೇವಿತ ಪಾದ ಪಂಕಜ ಕರೇ ವಿರಾಜತ್ ಕಮನೀಯ ಪುಸ್ತಕ ವಿಧೇಶ್ಚ ಪತ್ನಿ ಕಮಲಾ ಸನಪ್ರಿಯ ಸರಸ್ವತಿ ನೃತ್ಯತು ವಾಚಿ ಮೇ ಸದಾ. ವೌಷೀ ವಿಭೂಷಿತಕರಾನ್ನವನೀರದಾಭಾತ್ ಪೀತಾಂಬರಾದರುಣಬಿಂಬಫಲಾಧರೋಷ್ಠಾತ್ ಪೂರ್ಣೇಂದುಸುಂದರಮುಖಾದರವಿಂದನೇತ್ರಾತ್ ಕೃಷ್ಣ ಪರಂಕಿಮಿ ತತ್ವಮಹನ್ನ ಜಾನೆ. ವಂದೇ ನಂದವ್ರಜಸ್ತ್ರೀಣಾಂ ಪಾದರೀಣುಮೀಕ್ಷಣಶಃ ಯಾಸಾಂ ಹರಿಕಥೋಗೀತಂ ಪುನಾತಿ ಭುವನತ್ರಯಂ. ಅಸಕ್ತಬುದ್ಧಿಸ್ಸರ್ವತ್ರ ಜಿತಾತ್ಮ ವಿಗತಸ್ಪೃಹ ನೈಷ್ಕರ್ಮ್ಯ ಸಿದ್ಧಿಂ ಪರಮಾಂ ಸನ್ಯಾಸೇನಾಧಿಗಚ್ಛತಿ. ವೈ ಪರಿಪಾಕಾಚೇ ನಿವೇ ಬಳೆ ಫಳ ದೇಠೇನ ದೇಠ ಫಳೆ ನ ಧರೆ ತೈಸೆ ಸ್ನೇಹ ಕುಳೆ ಸರ್ವತ್ರ ಹೋಯ. ಪುತ್ರ ವಿತ್ತ ಕಲತ್ರ ಹೇ ಗಾಲಿಯಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರ ಮಾಧೆ ನಮಣೆ ಪಾತ್ರ ವಿಶಾಸೆ ದೇಸೆ. ವೈಕುಂಠವಾಸಿ ಬ್ರಹ್ಮಲೀನ್ ಆನಂದಕಂದ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ಪರಮಾತ್ಮನ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಿಯ ಅಸಲೇಲ್ಯ ಥೋರ ಸಾಧು ಪುರುಷಾಂಚಿ ವೈಕುಂಠವಾಸಿ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜಾಂಚಿ ಸಮಾಧಿ ಅಸಲೇಲಿ ಆಣಿ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳ ಅಪಣ ಸರ್ವ ಉಪಸ್ಥಿತ ಅಸಲೇಲ್ಯ ವಿದ್ವಾನ್ ಶ್ರದ್ಧಾವಾನ್ ಭಾವಿಕ ಮಹಾನುಭಾವಾಂಚಾ ಮೇಳಾವ್ಯಾತ್ ಭಗವತಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿಯಿಂದ ಕೈ ಚಿಂತನ ಕರಾವು ಅಶಾ ಪ್ರಕಾರಚಿ ಯಾ ಪೀಠಾಕಡೂನ್ ಮಠಾಕಡೂನ್ ಆಜ್ಞಾ ಆಲಿ ಆಣಿ ತ್ಯಾ ಆಜ್ಞೆವರ ಹುಕುಂ ಇಥೆ ಉಪಸ್ಥಿತ ರಾಹಣ್ಯಾ ಪ್ರಯತ್ನ ಕೇಲಾ ಗೇಲಾ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಕಾಯ ಆಹೆ ಅಸ ಜರ ಬೋಲಾಯಚ ಝಾಲ ತರ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಕಾಯ ನಾಹಿ ಅಸ ಆಹೆ. ಪಣ ಭಗವದ್ಗೀತೆವರ ಟೀಕಾ ಲಿಹಿತಾನ್ನಾ मी एक मूर्ख किंवा एक सामान्य जीव अशा प्रकारचा याला याची टीका करण्याला प्रवृत्त झालो आहे असं ज्ञान तेजाचे चक्रवर्ती अशी असलेले महाराज ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तिथे एखाद्या सामान्य जीवानं ज्ञानेश्वरी काय बोलावं. या महाराष्ट्रात एकेकाळी ज्यांचा खूप वारकरी संप्रदायात प्रभाव होता असे अध्वर्य असलेले रातस्मरणीय धोंडा महाराज ज्ञानेश्वरीवर खूप मोठं प्रभुत्व होतं त्यांचं. पण चातुर्मास्यात ज्ञानेश्वरीचं चिंतन संपवित असताना ते सद्गदित होऊन म्हणत होते की मी ज्ञानेश्वरी कळते म्हणून सांगायला बसलो नाही, बरं ज्ञानेश्वरी कळावी म्हणून सांगायला बसलो. ही थोरा मोठ्यांची परंपरा आहे. पण अशा परंपरेतही माऊलींच्या आणि ज्ञानेश्वरीच्या अंगुलीला धरून जर परमार्थ मार्गाचं आणि आयुष्य साधनेचं एक एक पाऊल जर आपल्याला टाकायचं असेल तर हे चिंतन आपण करावं. ज्याप्रमाणे भगवती ज्ञानेश्वरी त्यांनी भगवद्गीतेतही म्हणत यावानर्थ उदपाने सर्वतो संप्लुतो दके, मनुष्यानं गंगा वाहते तेवढी पिता येत नाही म्हणून पिण्याचाही प्रयत्न करू नये, उपाशी पण राहू नये, आपली तहान असेल तेवढं प्यावं. त्याप्रमाणे जसं जमेल तसं ज्ञानेश्वरीचं भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं. आज या चिंतनाची सर्व मनुष्य मात्रांना सर्व प्रकारानं चिंतन केलं तरी गरज अशा प्रकारची आहे, आवश्यकता तशी आहे. पाहू आपण 9000 ओव्यांचं तात्पर्य आणि 700 श्लोकांचं तात्पर्य 7.5 तासात सांगणं तशी ही दुरापास्त अवघड गोष्ट आहे, पण ठीक आहे. या ठिकाणी अखंड वेद सेवा चालते, वेदाची पारायण चालतात, अनुष्ठान चालतात, हवन चालतं, सहकार चालतात. अशा प्रकारचा सर्वतोपरी असलेला वेद, हा वेदही सर्वंकष सर्वांच्या कल्याणाचा आहे ही गोष्ट खरी असली तरी पण सर्वाधिकारायक पवित्र असं हे गीता ज्ञानेश्वरीचं स्वरूप असल्या कारणानं तोच वेद या गीतेच्या रूपानं अवतीर्ण झाला आणि तोच ज्ञानेश्वरीच्या रूपानं विस्तारित झाला असं ज्ञानेश्वर माऊलींना आणि त्या ठिकाणी याच्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी अशा प्रकारचं म्हणायचं आहे. कारण काय आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीचा आरंभच वेदाच्या माध्यमातून अशा प्रकारचा केला, वेद प्रतिपाद्या असा आरंभ केला. ज्ञानेश्वरी विषय आहे, विषय सागरासारखा आहे, पण त्यातनं आपल्याला वेळेच्या आणि बुद्धीच्या मर्यादेसाठी या सागरातून काही मोती काढून त्याला सजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेव्हा माऊलींची वेदावरची असलेली निष्ठा ही निष्ठा अप्रतिम अशा प्रकारची आहे आणि काव्य साहित्य रस अलंकार सर्व शास्त्रांचं सार आणि मनुष्य मात्रांचं सर्व प्रकारचं कल्याण हे अशा काही खुबीनं अशा काही पद्धतीनं अशा प्रकारचं गुंतलेलं आपल्याला दिसेल की कोणत्याही क्षेत्रातला विद्वान असलेला मनुष्य चक्रावून जाईल, नतमस्तक बनेल अशी स्थिती अशा प्रकारची आहे. या ज्ञानेश्वरीचा आरंभ करताना ज्ञानेश्वरी माऊलींनी पहिला जो विषय मांडलाय ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जेवली, 3.5 चरणांच्या 2 ओव्यांनी आपल्यापुढे उच्चारल्या. पण या 2 ओव्यात सर्व शास्त्रांचं सर्व वेदाचं शास्त्राचं सर्व सार अशा प्रकारचं 5-6 गोष्टी माऊलींनी सांगितल्या. पहिल्यांदा ओंकार स्वरूप असलेल्या आद्य रूप असलेलं जे परब्रह्म परमात्मा आहे, ओंकाराच्या माध्यमातून ज्याचं चिंतन ज्याची अनुभूती घेतली जाते असं जे परब्रह्म आहे हे सगळ्यांना आद्य आहे. आधी आद्य आहे, आदी आहे म्हणजेच अनादि आहे. अशा प्रकारचं अनादि आहे पण त्याला प्रामाण्य काय आहे तेव्हा माऊली लगेच म्हणते वेदानं प्रतिपादन केलं वेद प्रतिपाद्या, ज्याला प्रणाम करायचा आहे त्याचं स्वरूप आद्य आदि अनादि परब्रह्म स्वरूप आहे पण त्याला जे सिद्ध केलं ते वेद प्रतिपादन वेदानं प्रतिपादन केलं म्हणून वेद प्रतिपाद्य अशा प्रकारचं आहे. अनादि आदि हे त्याचं स्वरूप जरी असलं आणि वेदानं जरी प्रतिपादन केलं असलं तरी ते माणसाला आत्मसात होतं कसं, तर ते स्वसंवेद्य आहे. हा स्वसंवेद्य आहे. हा धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तवम अत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम श्रीमद भागवते महामुनिकृते किंवा परेरीश्वर सद्यो हृद्य वरुध्यते कृतीभिः शुश्रूषुभिस्तक्षणा. भगवान व्यासदेवांनी श्रीमद भागवताच्या द्वितीय श्लोकात याचं वर्णन हे अशा प्रकारचं केलं. वेद्य आहे, वास्तव आहे, कल्याणकारी आहे, तापत्रयाचं उन्मूलन करणारे अशा प्रकारचं आहे वगैरे वगैरे त्याची लक्षणं सांगितली. पण ते स्वसं वेद्य अशा प्रकारचं आहे आणि तेच आत्मरूप आहे. आत्मा ब्रह्म स्वतःच स्वतःची अनुभूती घेणार आणि वेदानं प्रतिपादन करून सिद्ध केलेलं अशा प्रकारचं ते आहे. म्हणजे ब्रह्मात्मैक्य बोध ज्याला म्हणतात, या बोधाचं जे स्वरूप आहे ते प्रत्येकाचं आत्मस्वरूप आहे, प्रत्येकाचा ते अनुभव गम्य आहे आणि याला प्रमाण वेद श्रुती वेदांची महावाक्य इत्यादी अशा प्रकारचं आहे. पण दोन गोष्टी राहिल्या की हे मंगलाचरण आहे, हे एका दृष्टीने वस्तू निर्देशरूप मंगलाचरण आहे, एका दृष्टीने नमस्कार रूप मंगलाचरण आहे आणि एका दृष्टीने आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. तीनही मंगलाचरण यात घडतात. देवा तुमची गणेश, गणेशाचं वर्णन आत्मरूप गणेश केलिया स्मरण 17वा अध्याय पहिली होगी आणि इथे आत्मरूपा म्हणून देवा तुझी गणेश म्हटलं. गणेश म्हणलं की बुद्धीची देवता, सकलार्थमती प्रकाश, सगळ्या सर्वांच्या बुद्धीचं प्रकाशन करणारा आणि बुद्धी ज्या ज्या अर्थाला विषय करते त्या सकला अर्थाचाही आणि प्रकाशन करणार. काही पाठ वेद आहेत अनेक अनेक ठिकाणी, पण हा पाठ सर्व मोठ्या मोठ्या लोकांनी घेतलेला दिसतो. सकलार्थमती प्रकाश, बुद्धीचं आणि अर्थाचं प्रकाशन करणारा, बुद्धीची देवता असलेला गणेश हाही ब्रह्मात्मैक्य बोध स्वरूपच आहे, हाही स्वसं वेद्य आहे, हाही वेद प्रतिपाद्य आहे गणानात्वाम या दृष्टीनं. आणि शेवटी एक झालं की ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक ओळ लिहिताना, प्रत्येक ओवी लिहिताना, प्रत्येक अक्षर लिहिताना आपल्या सद्गुरूंना विसरत नाहीत. तर गणेश आत्मा ब्रह्म वेदानं प्रतिपादन केलेला विषय स्वसं वेद्य रूप असलेला आद्य असलेला हा सगळा जो आहे तोच माझा श्रीगुरु म्हणे निवृत्ती दास अवधारित. या दोन ओव्यातल्या तीन मंगलाचरणामध्ये सहा प्रकारानं प्रभूंचं किंवा भगवंताचं किंवा तत्वाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. आणि या पुढच्या ज्या 18व्या या 18व्या याच गणेशाचं विस्तारानं वर्णन केलं आणि त्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर साहित्याच्या रूपाने एक रूपक बसवलं. रूपक स्तोत्र वगैरे अशा प्रकारचे जे साहित्याचे प्रकार आहेत त्यातलं एक रूपक आहे, मोठं रूपक आहे. गणेशाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिभा आणि त्या ठिकाणी कोजागिरीच्या पौर्णिमेच्या चंद्रासारखी त्या ठिकाणी धावते आहे. आणि या रूपकात ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाचं रूपक करताना सर्व वेदशास्त्र पुराण, वेदशास्त्र शास्त्र पुराण इतिहास इत्यादिकांचा इत्यादिकांची या रूपकात गुंफण केली आहे. या गणपतीचं हे रूप आहे ते वर्णवपू निर्दोष मिरवत असे असं म्हणतात. या ओंकाराचे जे वर्ण आहेत अकार उकार मकार वगैरे हीच त्याची एक वपू आहे. वपू म्हणजे एक त्वचा आहे किंवा एक शरीर शरीराची अंग कांती अशा प्रकारची आहे. ती निर्दोष आहे, निर्दोष आहे. शरीराची त्वचा निर्दोष आहे, त्याला खरूच झाली नाही, त्याला गजकरण झालं नाही, त्याला काही नाही, अशा प्रकारची निर्दोष वपू आहे. या वपूवर आणि पदबंध नागर त्याची रंगाथिले अंबर ते तर साहित्यवाणी सपुर उजाळांचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता कौतुका त्याची रुणधुणी ती शूद्रिका अर्थध्वनी अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची असं म्हणतो. पुढे त्याच्या शरीरात त्याचे एक एक रेखीव अवयव कसे आहेत, ते अवयव कोणत्या कोणत्या शास्त्राचे अशा प्रकारचे स्मृती ग्रंथ जे आहेत ते स्मृती ग्रंथ या आत्मरूप गणेशाचे किंवा या साहित्यरूप गणेश जो मांडला, शब्दब्रह्मरूप गणेश जो मांडला, अंतरी आत्मरूप ब्रह्मरूप असलेला गणेश साहित्यरूप आणि शब्दब्रह्मरूप कसा आहे त्याचं रूपक करताना पदबंध नागर, नागर पदबंध जे आहेत जे संस्कृतानं आकर भाषेतले आकर अशा प्रकारचे मूलभूत प्रमाणभूत असलेले जे आणि त्या ठिकाणी पदबंध आहेत तेच त्या ठिकाणी याचं अंबर आहे. स्मृती ग्रंथ आहेत ते त्याचे अवयव आहेत. सगळा विस्तार आपण करू शकणार नाही, थोडं थोडं आपण चिंतन करीत पुढे जाऊ. असे त्याचे अवयव आहेत. ते अवयव त्याचे नुसते नाही, ते अवयव सालंकृत आहेत. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती ठेवणे प्रमेय रत्नांची, प्रमेय रूपी रत्नाने जडलेली मणिभूषण हीच अशा प्रकारची त्याची त्याचे त्याचे अलंकार आहे. असा हा गणेश आत्मरूप बोधानं ब्रह्मात्मैक्य रूप बोधानं श्रुतीशास्त्राच्या श्रुती स्मृती ग्रंथाच्या अवयवानं अंबरानं अवयवानं आणि अलंकारानं अतिशय शोभाय मानवत आहे. या गणेशाला चार हात नाही, त्याला सहा हात आहे. हा युगभेदानं कल्पभेदानं निर्जाळ्या प्रकारच्या मूर्ती मारण्याची पद्धत आहे, त्याप्रमाणे सहा हात आहे. आणि या सहा हातात हा इतका शोभायमान आहे, पूजा घेतो आहे, सगळ्यांना त्याची सिद्धी प्राप्त करून देतो आहे. पण एखाद्या भक्त जर संकटात असेल तर त्याकरता त्या संकटातून सोडवण्याकरता त्याच्या हातात सुरक्षिततेसाठी शस्त्रही हवे आहेत. यात शास्त्रांची शस्त्र त्याच्या हातात त्या ठिकाणी दिली आहेत. कारण मनुष्याला मोक्ष मार्गाकडे जाताना जे जे प्रतिबंध येतात त्या प्रतिबंधाचं निराकरण करण्याकरता शस्त्र हेच शास्त्र हेच शस्त्र बनवला करावं. तर्कतोची परशु नीती भेदुतो अंकुशु वेदांतो तू महारसो मोदको. एक आयुध आहे तर्कशास्त्र आहे, नीतीशास्त्र आहे. स्वाभाविक खंडित असलेला बौद्ध मत संकेत पण आहे, बौद्ध मत पण आहे, पण तो खंडित दंत अशा प्रकारचा आहे असो. पण सगळ्याच हातामध्ये शस्त्र नाही. गणेशाचा एखादा हात असा आशीर्वादाचा असतो, आशीर्वादाचा हात असतो. एखादा हात असा मोदकाचाही असतो, तसा याच्या हातात मोदकही आहे. कशाचा मोदक आहे हा? वेदांत तो महारसु मोदकू मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची की गणेश हा मोदक घेताना एक कल्पना अशी आहे की भक्त त्याला प्रसन्न करण्याकरता त्याला मोदक फार आवडतात म्हणून मोदक खायला देतो देतात. म्हणून याची शरीर यष्टी पोट वगैरे चांगलं असं प्रशस्त आहे, असता व्यस्त नाही, प्रशस्त आहे, ठीक आहे. पण त्या दृष्टीनं आपल्या एखाद्या भक्त जर असेल, तो जर उपाशी असेल, तो जर व्याकुळ असेल, तो जर आसुसलेला असेल, तो जर खरा मुमुक्षु असेल आणि त्याला जर वेदांताचा रस हवा असेल, म्हणजे त्याला जर ज्ञानाचा बोध हवा असेल आणि तो जर या गणेशाला आणि प्रसन्न करण्याकरता जर त्याची तपश्चर्या करील, त्याची आळवण करील, त्याची सेवा करील, तर आई मुलाला भरवते त्याप्रमाणे हा महारसू मोदकू भक्तांना मुमुक्षु भक्तांना भरवणे करता या गणेशाने हातात घेतलेला आहे असा दोन्ही प्रकारानं चिंतन करता येईल. वास्तविक असं आहे की हल्ली या धामधुमाच्या धामधुमीच्या काळामध्ये मनुष्याला जे सरळ आहे, जे स्वाभाविक आहे, जे पंचविषय आहे, जे भडक आहे, जे सरळ आहे, तेच हवं आहे. वेदांत म्हटलं की माणसाला बोर व्हायला लागतो, माणसाला झोप यायला लागते, वेदांत ऐकायला लागलं, कोणी सांगायला लागलं की मग माणसं म्हणतात तुमचं ब्रह्मज्ञान पुरे करा, हे काही आमच्या डोक्यावर चाललं म्हणे आम्हाला चालत नाही असं होतं. पण खरी गोष्ट अशी आहे वेदांत हाच महारस मोदक आहे. महारस मोदक, मोदक, मोद शब्दाचा अर्थ आनंद असा होतो. मोदन करोती ती मोदक, मोदक हा आनंद देतो तो मोदक. आणि लाडू हा याचा मराठी अर्थ आहे, बरोबर आहे ना? मोदक शब्दाचा लाडू हा अर्थ आहे. अगदी स्वच्छ तुकाराम म्हणाले हेच म्हणलं, तुकाराम म्हणे घ्या खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्याले तुम्ही, तुम्ही चरफडू नका, मी आनंदाचे लाडू खातो. आनंदाचे लाडू म्हणजे आनंदाचे लाडू म्हणजेच वेदांत तो महाऋतु मोदक मेळ. दुसरं काय भगवंताच्या आलेल्या स्वानुभवाचा आनंद जो ससंवेद्य आनंद आपणच आपला भोगायचा असतो, जीवनमुक्त पुरुष किंवा ज्ञानी महात्मा किंवा अपरोक्ष ज्ञानी महात्मा किंवा ज्ञानी भक्त असलेला जो भोगत असतो तो आनंदाचे लाडू आहेत असं त्याचा अर्थ आहे. म्हणून यात महा रस आहे. पण एक गोष्ट अशा प्रकारची असते की हा रस ग्रहण करण्याला अधिकार लागतो, थोडासा अधिकार लागतो. आणि ज्याचा अधिकार नाही त्याला गोड होतो, त्याला मग ते ऐकण्यात रस अशा प्रकारचा येतो, रस येतो. हे जे षडरस आहेत, पकवानातले षडरस आहेत किंवा साहित्यातले रस आहेत, इतके काही रस असतील, ते कधीतरी कुणाच्या तरी एखाद्या इंद्रियाला इंद्रियाचा विषय होणारे रस. करुण असेल, विभत्स असेल, भयानक असेल, रौद्र असेल, हास्य असेल, अशा प्रकारचे रस आहेत. ते इंद्रियांचे किंवा मनाचे विषय आहेत. पण ज्या वेळेला इंद्रियांना आणि मनाला ओलांडून वृत्ती जाते आणि ज्या रसात ती वृत्ती आपणच आपल्याला विसरते, लय पावते, अशा प्रकारचा रस आहे तो मात्र अवीट रस आहे, व्यापक आहे, कधी न संपणारा आहे, कधी न विटणारा अशा प्रकारचा आहे, असा वेदांत महारस आहे. मनुष्यानं जीवनामध्ये दोन रसात रमावं. मनुष्यानं पंचविषयाच्या पाच रसात रमण्यापेक्षा, पकवानादिकांच्या षडरसात रमण्यापेक्षा, आणखी काही साहित्याच्या रसात रमण्यापेक्षा मनुष्याला एक दोन रसात रमावं. सेवा ब्रह्मरस तुका म्हणे किंवा सेवा भक्तिरस तुका. भक्तिरसात एक रमा, विटे ऐसे सुख नव्हे, भक्तिरस पुढती पुढती आस सेवा हे. भक्तीच्या रसात एक रमावं. भगवंताचं सगुण ध्यान असेल, भगवंताच्या नामाची गोडी लागून केलेला जप असेल, उपांश असेल, मानसिक असेल, त्यात एक रमावं. त्या देश काळाला, देहभावाला आणि तहान भुकेला षडऊर्मीला विसरून आणि त्या ठिकाणी त्याचं आस्वादन करावं. अतिशय आस्वाद्य अशा प्रकारचे ते रस आहेत. आणि एक दुसरा आहे तो वेदांत रस आहे, आत्मरस आहे. स्थूल सूक्ष्म कारण शरीर हे सगळं जग या सगळ्या जगाची आणि महत्त्व माया या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना व्यापून असलेल्या परमात्म्याशी एक रूप होऊन स्वतःला स्वतः विसरता यावं, अशा प्रकारचा हा महारस आहे. रस शब्दाचा अर्थ आनंदाचा आहे, आनंदच आहे आनंद. रसो वैसा असं उपनिषदानं म्हटलेलं आहे. असा जो आनंद आहे हा आनंद वेदांताचं चिंतन करताना, वाचन करून अर्थवान न करताना पण चिंतन करताना, वेदांत शास्त्रानं सिद्धांत सांगितलाय, जे महावाक्य सांगितले त्याचं चिंतन करता करता जर विवेक वैराग्य समाधी षटक गुरुकृपा वगैरे असेल तर त्या ठिकाणी हे करता येतं. आणि हे हा वेदांताचा महारसाचा बोधक सेवन करण्याकरता, म्हणजे महानंद सेवन करण्याकरता, मोठा आनंद, बृहदानंद, ब्रह्मानंद सेवन करण्याकरता जो अधिकार लागतो, जी कृपा लागते, ती कृपा गणेशाच्या सेवेनं बरोबर होते. हरिकृपा होते, गुरुकृपा होते, सगळं होते. म्हणून गणेशाची सेवा करणाऱ्याला वेदांताच्या रसामध्ये, आनंदामध्ये रस येतो, इंटरेस्ट येतो, रस येतो, रस ग्रहण करता येतं. याचा अर्थ हाच आहे की भक्तांना देण्याकरता वेदांतरूपी महारस हा हातात घेऊन त्या ठिकाणी तुमच्या अर्थासाठी बसलेला आहे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. असा हा रूपकाने सजविलेला जो गणेश आहे, या गणेशाचं मूळ रूप ओंकार आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींची कल्पकता इतकी अप्रतिम आहे की ज्ञानेश्वरीतल्या अनेक उतारावरून आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रावरून, नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या संगतीतल्या काही प्रसंगावरून, ज्ञानेश्वर माऊली हे जसे उत्कृष्ट प्रकारचे गायक आहेत हे सिद्ध होतं, तसंच इथल्या एका प्रसंगातून ज्ञानेश्वर माऊली उत्कृष्ट चित्रकार आहेत असं एक प्रतिती आहे. आपण असा ओंकार काढतो, असा त्याला अर्धचंद्र देतो, असं हे करतो, पण तो असा आडवा लिहिला जातो. तो ओंकार आडवा न लिहिता तो घ्यायचा आणि असा उभा ठेवायचा, उभा ठेवायचा. म्हणजे ते आकाराची जी दोन टोकं आहेत मधलं थोडं वरती राहून ती दोन टोकं खाली जमिनीला टेकतात आणि मग जे त्या ओंकाराचं रूप होतं त्या ओंकारात गणेशाचं रूप आपल्याला पाहता येतं. अकाल चरण युगुल, उकार अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले ते त्या शब्द ब्रह्म दिसे कवळले, ते श्रीगुरु कृपा न मिले आदि बीज, असं विसाव्या ओवीत म्हणून ज्ञानेश्वर माऊली हे रूपक समाप्त करते. 20 ओव्यांचं हे रूपक आहे. शब्द ब्रह्माचं रूप आहे गणेशाचं स्थूल स्वरूप म्हणून, स्थूल स्वरूप म्हणून शब्द ब्रह्माचं रूप आहे. याचं सूक्ष्म शरीर म्हणून आनंदाचा आमोद, आनंदाचा मोदक अशा प्रकारचा आहे, असं आहे. आणि अतिशय सूक्ष्म शरीर कारण शरीर म्हणून ओंकार रूप गणेश अशा प्रकारचा आहे. त्यातली जी अर्धमात्रेचं साडेतीन पद आहे त्यातला असा जो आकार आहे तो त्याच्या दोन्ही पायाचा आकार, चरण युगुलांचा तो आकार आहे. आसनावर बसलेल्या गणेशाने खाली जर पाय ठेवले तर त्याचा आकार तसाच होतो. उकार उदर विशाल, आकार उकार मकार, ओंकाराचा आकार आणि गणेशाचा श्री विग्रह, या तीन गोष्टींचं औचित्य एकत्रीकरणानं साधण्याची किमया केली. हे उत्तम चित्रकाराचं काम. उकाराचा जो असा वळण असतं हे वळण हे मोठ्या पोटासारखं अशा प्रकारचं आहे आणि मकाराचं जे त्या ठिकाणी गोल आहे ते मस्तकाकार आहे असं माऊली म्हणते. आणि हे या गणेशाचं आदि बीज रूप गणेश आहे. माझ्या श्री गुरूंच्या कृपेनं मी त्याला नमस्कार करतो, नमस्कार करतो. नमस्कार करण्याचा भाव असा, एकतर यातून सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान सिद्ध होतं हा एक भाव आहे. दुसरी गोष्ट भगवद्गीतेचं तत्वज्ञान आणि त्याच्यावर जे ज्ञानेश्वरीचं जे काही सगळं काही प्रतिपादन करायचं आहे 18 अध्यायामध्ये, त्या सगळ्याचं सार या शेवटच्या दोन ओव्यात 19 आणि 20 किंवा पहिल्या दोन ओव्यात 1 आणि 2 किंवा या 20 ओव्यात या सगळ्या ज्ञानेश्वरीचं आणि भगवद्गीतेचं सार ज्ञानेश्वर माऊलींनी यात आणलंय. 2 आणि तिसरी गोष्ट अजून एक साधलेली दिसते की आपल्या गुरूंच्या समोर या गणेशाचं वर्णन अशा प्रकारचं करताना आत्ता आपल्या आज्ञेनं मी जे हे ज्ञानेश्वरीवर किंवा भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीचं भावार्थदीपिकेचं लिखाण करीत आहे किंवा याचं वक्तव्य करीत आहे, तर याकरता अशा प्रकारच्या गणेशाची मला प्रसन्नता असावी. आणि यात सांगितलेले गणेशाच्या रूपकातले जे बारीक सारीक भाव आहेत आणि बाकी सारीक अवयव आहेत, अवयव अलंकार वगैरे, या सगळ्यांची उपस्थिती माझ्या या आणि चरित्र या टीका कृतीला अशा प्रकारची व्हावी, अशा प्रकारचं म्हणून असं थोडा मोठ्याकडून सांगता येतं, सांगणं जातं की हे सगळी शास्त्र ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे हात जोडून उभी आहे. की आता संस्कृत साहित्याचा हळूहळू या कलियुगात कमी कमी होत चाललं, आपल्या मराठी या भावार्थ दिलेली आम्हाला आपण स्थान द्यावं असा भाव प्रकट करता येतो. असो या रूपकानंतर एक ओवी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकारिणी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया असं माऊलींनी म्हटलं. पुढे 6 ओव्यामध्ये मधरदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्याधरु विवेकावरी अशा 6 ओव्यात काही दृष्टांत उपमेन सजवून आपल्या श्रीगुरूंना नमन केलं, नमस्कार अशा प्रकारचा केला. शेवटी म्हटलं जाणते न गुरु भजी जे तेने कृतकार्यावरी मूळ सिंचनेचं जे शाखा पडलं होतं संतोष. प्रचंड वृक्षाला त्याच्या नखशिखांत जर पाण्याचा ओलावा पोचवायचा असेल तर मुळाला पाणी घातलं की शेंड्यापर्यंत जातं, शेवटपर्यंत जातं. त्याप्रमाणे जाणत्या पुरुषानं विवेकी पुरुषानं कोणाचंही भजन करून किंवा न करून पण सद्गुरूंचं भजन करावं, गुरूंचं भजन करावं, त्यामुळे त्याला कृतकार्य होता येत, कृतकृत्य होता येत, जीवनमुक्त होता येत, हा माझा अनुभव सांगतो आहे. आणि या 27 ओव्यांचं मर्यादेमध्ये आणि नमन करून ज्ञानेश्वर माऊली आपल्या प्रतिपाद्य विषयाच्या कारण मीमांसेकडे वळतात. जी ज्ञानेश्वरी तो प्रतिपादन करायचं आहे त्या ज्ञानेश्वरीचा मूळ ग्रंथ आहे भगवद्गीता 700 श्लोकांची. आणि ही भगवद्गीता ज्या महाभारताचा अंश, महाभारताच्या अंशभूत आहे, महाभारतातला एक प्रसंग आहे, महाभारतातलं एक प्रकरण आहे, महाभारताच्या प्रचंड विस्ताराच्या सापेक्षत्वानं गीता हे प्रकरण फार संकीर्ण, संक्षिप्त, थोडस दिसत, छोट दिसत, पण महत्वाचं फार आहे, फार महत्वाचं आहे. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान अभिनव उद्यान विवेक तरुचे असं म्हणत. महाभारताची वर्णन आपण निरनिराळ्या ग्रंथामध्ये निरनिराळ्या प्रकाराने ऐकाल, पण ज्ञानेश्वरी पुढे घेऊन ज्ञानेश्वरीतल्या ज्या 22-23 ओव्या आहेत असं अप्रतिम वर्णन कुठेही सापडणार. अवधारा कथा गहन ही गहन कथा आहे. जगात जेवढी कौतुक आहे तेवढी आश्चर्य आहे जगात जेवढी. वैज्ञानिकांच्या दृष्टीने अशी आता 10-11-12 काहीतरी आश्चर्य आहेत. सकळा कौतुका जन्मस्थान, सगळ्या कौतुकांचं सगळ्या आश्चर्याचं एक जन्मस्थान आहे. विवेकरूपी तरुणच एक उद्यान अशा प्रकारचं आहे. अशा निराळा उपमा या महाभारताला माऊलीने अशा प्रकारचा दिला. आणि हे महाभारत असं आहे की सगळी 18 पुराण आख्यान रूपानं, इतिहास रूपानं, आख्यान रूपानं छोटी छोटी होऊन या युगामध्ये महाभारताच्या आश्रयाला आली आहेत असं आहे. आश्रयाला आली आहे. या महाभारताला पंचम वेद असं म्हणतात. आणि या भारताचं वर्णन, महाभारताचं वर्णन अशा प्रकारचं केलं. आणि महाभारतात महाभारत शेवटचं रूपक असं केलं की महाभारत एक कमळ आहे, कमळ आहे. कमळाला खालचा भाग असतो, कमळाला देठ असतो, ते चिखला तुगवतं, ठीक आहे, ते वरती त्याला पानं फुटतात, त्याच्या आतली असले पानं कोमल कोमल असतात, आत त्याला केसर असतो, मकरंद असतो, पराग असतो, सगळं ते असतं. तसं या महाभारत रूपी या कमळाचा पराग कोणता, आता भारत कमल परागू गीताख्य प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुन असं त्या ठिकाणी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीतहे, मग ज्ञानाग्नी संपर्के कळसिलेली विवेके पद आणि परिपाके आमोदासी, जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारकती रमी जेत, जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवंदे त्रिजगती, ते भीष्म पर्वती पर्व संगती म्हणतील कथा. महाभारताकडून त्याच्या अंशभूत असलेल्या गीतेकडे ज्ञानदेव आपल्या श्रोतृवर्गांना किंवा श्रद्धावान लोकांना असं हळूच अलगतपणे अशा प्रकारचं येतात. विमान ज्याप्रमाणे उत्तुंग झेप घेत असणारं विमान हळूहळू न कळत येतं आणि कधी धावपट्टीवर पळायला लागतं ते कळत अशा प्रकारचं नाही, त्याप्रमाणे महाभारताच्या उंचीवरून गीतेच्या या सुंदर उपवनामध्ये ज्ञानदेव आपल्या भक्तांना त्या ठिकाणी घेऊन येतात, घेऊन येतात. कमळ पराग एकीकडे महाभारत पाहिलं तर फार भयानक आहे, अतिशय आवेश भुजात राहत ती विसणेले हाता देती असं त्याचं भयानक वर्णन आहे. तिथे वर्णन ऐकताना संपूर्ण त्रैलोक्य हादरून जात. एका ठिकाणी उत्पात काही स्फोट झाले तर सगळं शहर हादरत, पण या महाभारती युद्धाच्या वेळेस सगळं त्रैलोक्यच हादरलं असं वर्णन. सृष्टी गेली नाही गेली देवा मोकळवादी दारी एकच टाळी लोके देहाची दिन ठोकला असं भयानक वर्णन आहे, भयानक रस आहे. असं या महाभारताचं रूप आहे. या महाभारतात विभत्स किती आहे, विभत्सता किती आहे, विभत्सता किती आहे. दुर्योधनाच्या आणि दुःशासनाच्या नीच प्रवृत्तीचा कळत झालेला दिसतो दिसतो की जे ऐकू नये ज्याचं चिंतन करू नये अशा प्रकारचे प्रसंग आहेत. असे प्रसंग या सगळ्यांच्या मध्ये स्वार्थ, लोभ, अहंकार, हिंसक भाव हे सगळ्याच गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टी हाताळताना त्यातला जो नाजूक भाग आहे, त्याचा जो कोमल भाग आहे, त्याचा जो ग्राह्य भाग आहे, हाही अशा प्रकारचा आहे. याच महाभारतात सुंदर अशा प्रकारची विदुर नीती आहे. विदुर नीती आहे असा अनेक प्रकार भगवंताने केलेल्या शिष्टाईचा उपदेश याच महाभारतात आहे. अगदी शरपंजरी पडल्यावर अंतकाळी प्राण सोडण्याच्या वेळेस भगवंताच्या साक्षीनं पांडवांना उपदेश करतात असताना आणि शांती पर्वात सांगितलेला भीष्माचार्यांचा दिव्य उपदेशही याच महाभारतात. यात किती प्रसंग सांगावेत असे आहेत. म्हणून खडतर भडक विभक्त असलेलं हे महाभारत हळूहळू उपदेशक कोमल अशा प्रकारचं होत जातं आणि त्या भारत कमळाचा अतिशय सुरेख असलेला जो पराग आहे की जो चविष्ट आहे, जो पौष्टिक आहे, जो किमती आहे, जो भाग्यवानांनाच लाभलेला आहे अशा प्रकारची त्यातली त्यातला हा गीता प्रसंग आहे. संजयने म्हटलं आहे की ऐसिया समयी करे कर्कशे भोगीजत स्वानंद राज्य कैसे आधी भाग्योदया नसे आणि काठाया. धृतराष्ट्राला म्हणतो की मालक काय सांगू, अशा प्रकारच्या युद्धाच्या धामधुमीच्या कर्कश अशा अवस्थेमध्ये भगवान आणि अर्जुन कसे एकत्र आहेत आणि ते भगवान त्या अर्जुनाला या भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाच्या स्वानंद आस्वादनाचं स्वराज्य कसं भोगवितात आश्चर्य. भाग्योदयाशिवाय हे बोल असा सर्वश्रेष्ठ प्रसंग असताना माऊलीने भगवद्गीतेचं वर्णन अशा प्रकारचं केलं की शब्द ब्रह्मरूपी अब्दीचं गुंथन करून हे गीतारूपी नवनीत काढलेलं आहे, ज्ञानाच्या अग्नीवर हे कढवलेलं आहे. यात पद आले परिपाके आमोदाचे, योग्य प्रकारानं जर दूध विरजलं, योग्य प्रकारचं दही जर झालं, ते चांगल्या प्रकारानं घुसळलं आणि सुग्रणीनं चांगल्या बुद्धिपुरस्सर जे कडसलं म्हणजे कडवलं तर त्या तुपाला, त्या शुद्ध गाईच्या तुपाला एक वेगळा सुगंध असतो की तो सुगंध केव्हाच कशानं येत नाही. एखाद्या माऊलीच्या आजचा गुण असतो तो ते तसंच तयार करायचं. असे बरेच उदाहरण आहेत मध्ये मध्ये इथेही आहे की अशा प्रकारचा याचा जो आमोद आहे इथे आमोद शब्द त्या ठिकाणी येतो. अशा प्रकारची ही भगवद्गीता आहे. या भगवद्गीतेनंतर महर्षी वेदव्यासांचंही वर्णन केलं की ज्या वेदव्यासांनी सुरुवातीला केलं ज्ञानेश्वरीच्या शेवटी पण केलं की ज्यांनी आपल्या ग्रथनकलेनं आपल्या प्रतिभेनं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी चावळलेली गोष्ट बोललेली गोष्ट ती श्लोकबद्ध त्या ठिकाणी करून आपल्या पुढे समाजाच्या पुढे त्या ठिकाणी व्यासांनी अशा प्रकारची मांडली आणि त्यापुढे ज्ञानेश्वर माऊली या ज्ञानेश्वरीच्या उपक्रमामध्ये स्वतःचा परिहार केला. परिहार देता देता एक गोष्ट माऊली सरळ सहज ती सांगून जाते पण ती गोष्ट अगदी महत्वाची सॉलिड आहे. निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव हे सगळे भाऊ पुढे बसलेले आहेत. सच्चिदानंद बाबा उजव्या हाताला बसलेले आहेत थोड्या खाली टाकलेल्या आसनावर लिहिण्याकरता. खांबाला नेवाशाच्या त्या खांबाला पाठ ठेवून माऊली बसले आहेत. श्रोत्यांच्याकडे पाहत आहेत. काही तुमच्या आमच्यासारखे श्रोतेही आहेत. सगळ्याकडे पाहिलं आणि माऊलींच्या तोंडातून एक वाक्य गेलं. आपण ऐकायला बसलात ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आपण अवधान चांगलं द्या, बरं लक्ष चांगलं द्या, लक्ष देऊन ऐका. कारण हे शब्द विण संवादी जे इंद्रिया नेणता भोगी जे बोला आणि जोडली जे प्रमेय असी असे तत्वज्ञान आहे. असे तत्व आहे, गीता तत्व आहे. आपण लक्ष देऊन ऐका. आणि बोलता बोलता माऊली बोलून गेली, अहो अर्जुनाची हे पाती जे परिसणे या योग्य होती तीही कृपा करणी संती अवधान द्यावी. अर्जुनाच्या पंक्तीला बसायला पाट शब्दाचा अर्थ ओळ असा आहे. तर ओळ ग्रामीण भाषेचा शब्द चालतो साहित्यात येतात. पाट म्हणजे रांग, ओळ असा. अर्जुनाच्या पंक्तीला, अर्जुनाच्या पातीला, अर्जुनाच्या ओळीला, अर्जुनाच्या शेजारी बसायला जे योग्य असतील त्या संतांनी याला अवधान द्यावं. आणि असं म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथांच्याकडे लक्ष केलं आणि माऊलीने परत त्याचा परिहार तयार केला. हे सलगी म्यामणीतले, हा हे सलगी म्यामणीतले चरणा लागून विनविले. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या दैसा स्वभाव माय बापांचा अत्य जरी बोले बोबडी वाचा तरी अधिकचित याचा संतोष. मी लक्ष द्या का म्हटलं तुम्हाला, मी सलगीनं म्हटलं. आई वडिलांना मूल बोलत तस लक्ष देऊन माझा ऐका, माझा ऐका, माझा ऐका. एखादा गाढा विद्वान सामान्य श्रोत्यालाही म्हणतो तुम्हाला कळायचं नाही, तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि एखादं लहान मुलंही आपल्या आई बापाला म्हणतो, आई माझा आहे, बाबा माझा आहे का, तुम्ही बोलू नका, माझं अगोदर आहे असं म्हणत असत. हे माझं ऐका हे दोघांनाही म्हणणं. निवृत्तीनाथांना म्हटलं की आई आई वडिलांजवळ मूल बोलत तसं मी माझं ऐका असं म्हणतोय तुम्हाला, की बालक बोबडी वाचा बोलतं त्यांचा संतोष अधिक व्हावा याची त्याला गरज असते म्हणून तो म्हणत असतो. पण याच्या अगोदर जे सामान्यानं म्हटले अर्जुनाची हे पाच परिसेना योग्य होती ही गोष्ट अधिक सरस वाटते. याचा अर्थ असाच आहे की ज्यांना अनुभव आहे त्याने ऐकलं काय, कमी ऐकलं काय, जास्त ऐकलं काय, पण ज्यांना आपल्या कल्याणाची आपल्या उद्धाराची चाळ आहे अशा महापुरुष अशा लोकांनी ही गीता ही ज्ञानेश्वरी ही अगदी लक्ष देऊन ऐकावी आणि त्याकरता अर्जुनाच्या पंक्तीला बसावा असा त्याचा अर्थ. अर्जुनाचा अधिकार फार मोठा आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला. अनेक प्रकारांनी तो सांगता येईल. अर्जुनाच्या प्रत्येक रोम रोमातून आणि मस्तकाच्या केशातून कृष्ण 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 अशा प्रकारचा ध्वनी येतो. अशी कथा सांगितली जाते की एकदा देवर्षी नारद भगवंताकडे आले आणि भगवंताला काही बोलायला लागले होते. इतक्या भगवान म्हणले, नारदा आलात तर या, बसा थोडा वेळ, मी अर्जुनाला भेटायला जायचं म्हणतो. अर्जुनाला भेटायला जातोय. नारदांनी सांगितलं, कशाला जाता, मीच त्याला बोलवून म्हणतो जवळपास कुठेतरी म्हणतो. नारदजी बोलवायला गेले. नारदजी बोलवायला गेले तिथेच थांबले, परत यायलाच तयार. मग इंद्र आला, मग शेवटी भगवान शंकर आले, त्यांना पाठवलं, तेही जाऊन बसले. आणि त्यावेळी हे सगळेच काय येत नाही म्हणून भगवान ज्या वेळेला बसले तिथे गेले त्यावेळेला अर्जुन झोपेत होता, त्याच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी उमटत होता आणि त्याचाच ताल धरून देवर्षी नारद इंद्र आणि भगवान शंकर हेही भजन करीत तिथे भजनात रंगून गेले होते हे भगवंताने पाहिलं. आणि मग नारदांना सांगितलं, हे अर्जुनाचं रक्षण आहे. अर्जुनाचं वर्णन प्रज्ञेचा प्रियोत्तम, ब्रह्मविद्येचा विश्राम, सहचर मनोधर्म देवाचा जो असं माऊलींनी केलंय अनेक ठिकाणी केलं. पण अर्जुनाची स्पेशालिटी कशात आहे, अर्जुनाचं श्रेष्ठत्व कशात आहे, तर अर्जुनाचं श्रेष्ठत्व श्रवण करण्यात आहे. श्रवण करण्यात आहे. अर्जुन श्रवण करण्याला कसा श्रेष्ठ आहे हे सात प्रकारांनी नवव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या व्याख्यानात माऊलींनी त्या ठिकाणी सांगितलं. भगवान त्यांना असं म्हणतात, तरी परियसी गा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा, बोलली गोष्टीची अवज्ञा नेणशी करू म्हणून गुढ पण आपले मूळ. मी तुला माझ्या हृदयातलं गुढ तत्वज्ञान आता सगळं खुलं करून सांगणार आहे, कारण मी तुझी आत्तापर्यंत घेतलेली परीक्षा त्या परीक्षेला तू उतरलास तर कसा आहेस आपण नेहमी ऐकतो वक्ता कसा असावा श्रोता कसा असावा. विरक्तो वैष्णव विप्रो वेद शास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निस्पृहा. या लक्षणाने युक्त असलेला वक्ता आपण योजावा म्हणजे आपल्याला चांगलं श्रवण पदरात पडतं. आहे जसं भागवत महात्म्यात पद्मपुराणात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे श्रोता कसा असावा. श्रोत्याचे प्रकार सांगितले जातात त्यात मी शिरत नाही, पण अगदी माऊलींच्या शब्दात ज्ञानेश्वरीच बोलायचं तर श्रोता कसा असावा, तू कसा आहेस म्हणून मी तुला माझं गुह्य सांगितलं सांगतो आहे. याबद्दल म्हणतात तरी परिसी परियसी गा प्राज्ञा. श्रोता प्राज्ञ असला पाहिजे, बुद्धिमान असला पाहिजे, दक्ष असला पाहिजे, सावधान असला पाहिजे, चिकित्सक असला पाहिजे. अर्जुनानं जे काही खोचक प्रश्न भगवंताच्या एका शब्दाला धरून जे जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नानं अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक पण रथावर बसलेला श्रीकृष्ण हे डोलू लागलेला आहे, डोलू लागलेला आहे असं वर्णन आहे पुढे. ऐसे ऐकता डोलो लागले देव असं म्हणतो. तर असा चाणाक्ष श्रोता असायला पाहिजे असा प्रकार. काही म्हणलं तरी होत असं नाही, म्हणून प्राज्ञत्व हे पहिलं लक्षण आहे. प्राज्ञा आस्थेचीच सौम्य. एखादा मनुष्य बुद्धिमान असतो पण त्यालाही त्याच्या बुद्धीचाही थोडा योग इगो असतो की मला हे समजतं मला हे समजतं. असा जर श्रोता असेल आस्था नसलेला आणि केवळ बुद्धिमान असलेला जर श्रोता असेल तर तो वक्त्यापुढे श्रोता श्रोता नाही राहत, तो परीक्षक बनतो त्याचा. आणि प्रायः ते वक्तव्य ऐकल्यानंतर बाहेर गेल्यानंतर आपल्या सहकार्यामध्ये तो त्याचं परीक्षण केलेला त्याचा तो निकाल त्याचा रिझल्ट सांगत असतो की वक्त्याने असं सांगायला पाहिजे होतं ते असं सांगितलं. हा वक्ता किंवा हा जो आणि कीर्तनकार होता त्याला स्वर नव्हता, त्याचा स्वर चुकला होता, त्याचा राग चुकला होता. ज्या ज्या क्षेत्रात आपलं आपलं वर्चस्व असेल त्या त्या क्षेत्रात तो असं करतो. परीक्षक असल्यामुळे त्याला ज्यानं नेमलंय किंवा ज्याची तो परीक्षा घेतो त्यालाच त्याचा फायदा तोटा काय होईल तो होईल. पण आपण परीक्षक बनलो तर आपल्याला श्रोतृत्वाचा आणि श्रवणाचा लाभ व्हायचा तो होत नाही. म्हणून नुसता प्राज्ञ असलेला श्रोता चालत नाही तो. आणि आस्थेची संज्ञा, आस्था आस्था कुठे आहे असं म्हणलं तर तुझ्याकडे बोट दाखवावं असा तो आस्थावान आहे. आस्थावान व्याकुळ होऊन शिष्य बनून नमस्कार करून असं करून तू मला एकीचा विचारतो आहे. म्हणजे इकडे एकीकडे ऐकण्याची तीव्र आस्था असून नम्रता असावी आणि एकीकडे कळवून घेण्याची चाणाक्षता पण असावी. आस्था आहे पण चाणाक्षता नाही तरी पूर्णता नाही श्रोतृत्वाची. आणि श्रोतृत्वाची पूर्णता प्रज्ञा आहे पण आस्था नाही तरी पण होत नाही तरी होत नाही. म्हणून अंतःकरणातली नम्रता निरहंकारता वक्त्याचा विजय विषयीचा असलेला पूज्यभाव विषयाच्या ठिकाणी असलेला आदरभाव आणि ऐकण्याची जिज्ञासा या गोष्टी आस्थेत येतात. आणि तत्व ग्रहण करण्याची कपॅसिटी शब्दाचे अर्थ काढण्याची किमया वाक्य बोलल्याबरोबर त्याचा पटपट अर्थ श्रोत्याच्या ध्यानात येईल अशा प्रकारची त्याला प्रज्ञा पण लागते. म्हणून प्राज्ञ आणि आस्थेची जी संज्ञा या दोन गोष्टी झाल्या पण एवढ्यावरही श्रोतृत्व पूर्ण होत नाही. बोललेली गोष्टीची अवज्ञा नेणशी करू. जी गोष्ट बोलावी मी त्या गोष्टीची तू अवज्ञा करत नाहीस. अवज्ञा न कर अवज्ञा करणं म्हणजे काय तर सांगितलेली गोष्ट न मानणं हे आम्हाला पटत नाही असं म्हणणं. म्हणजे बोलणाऱ्याच्या पेक्षा आपल्या बुद्धीवर आपला जेवढा जास्त भरोसा असतो तेव्हा आपण बोलणाऱ्याला किंमत पूर्ण देत नाही. आपल्या बुद्धीला ते पटतं की नाही याच्यावरच आपली भिस्त असते. आणि अशा वेळेस एखादा गुढ सिद्धांत आपल्या व्यवहार प्रवण बुद्धीला जर पटला नाही तर तो त्या ठिकाणी तिथून परत फिरतो. तो आपल्या बुद्धीत स्थित होत नाही आणि त्यावेळेस त्या सांगणाऱ्याच्या सांगण्याचा त्या तत्वाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून बोलली गोष्टीची नेण्याची अवज्ञा करू, ते अवज्ञा न झाली पाहिजे. आणि त्या अवज्ञेचा दुसरा अर्थ असा करता येतो की बोलली गोष्टीची एखादी गोष्ट जर करायला सांगितली असेल की तुम्ही हे असं करा, तुम्ही मत्सर सोडा, तुम्ही आजपासून अपशब्द बोलायचं सोडा, तुम्ही जास्त बोलायचं सोडा, असं जर प्रतिपादन असेल तर त्याचं प्रॅक्टिकली त्याचं प्रत्यक्ष आचरणात आणावं लागतं. तेव्हा हे तत्व आपल्या बुद्धीला गवसत नाहीतर गवसत. काही गोष्टी ऐकताना ऐकून त्या करायच्या असतात, काही गोष्टी टाळण्याच्या आणि वगळण्याच्या असतात, काही गोष्टी पक्क्या धारण करायच्या असतात, आणि काही गोष्टी चिंतने चिंतने तद्रूपता अंतःकरणातल्या चिंतनानं तद्रूप होण्याच्या काही गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला पूरक असतात. असं असल्यामुळे ज्या करण्याच्या गोष्टी जे सोडून द्यायचे, जे निगेटिव्ह आहे ते सोडून द्यायचं आहे, व्यसन सोडून द्यायचं आहे, पाठकळ बोलणं सोडून द्यायचं आहे, अवास्तव बोलणं नको ती चिंतन करणं सोडून द्यायचं आहे, मनाला मोकळं करायचं मग इकडं लावायचंय, तर ती गोष्ट केली पाहिजे. या तीन लक्षणांनी तू युक्त आहेस. कोण प्राज्ञ आहे, बुद्धिमान आहेस, आस्थावान आहेस, आणि जे केलं ते सांगितलं ते करावं अशी तुझी धारणा अशा प्रकारची आहे. या तीन गोष्टी मला तुझ्यात दिसल्या म्हणून मला तुला हे तत्वज्ञान सांगावं असं वाटतं. आचार्य विनोबा भावेची प्रवचन चालू होती आणि बापूजी म्हणजे महात्मा गांधीच्या प्रवचनात आले. वक्त्याला मोठा कोणीतरी श्रोता असा आनंद होतो, त्याची प्रतिभा स्फुरण पावते, त्याने व्याख्यान केलं, त्यांनी ते ऐकलं. एक दिवस आले, दोन दिवस आले, तिसऱ्या दिवशी ते आले नाही, येणं बंद झालं त्यांचं. चार आठ दिवसांनी कधीतरी विनोबांची महात्माजींची भेट झाली रस्त्यात कुठंतरी, नमस्कार नमस्कार झाला. त्यामुळे मला फार आनंद वाटला, आपण दोन दिवस प्रवचनाला आला होता. हो आलो होतो, मला वेळ होता, मला समजलं आणि काही चांगलं कारणावर पडावं म्हणून आलो होतो. पण दोनच दिवस आला, पुढे काही आला नाही. माझं प्रवचन आवडलं नाही का तुम्हाला, काही चूक असली तर सांगा वगैरे वगैरे असं. हे म्हणजे काही आवडलं नाही असं नाही, आवडलं. पण माझी सवय आहे की जेवढं ऐकायचं ऐकतच 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 राहायचं असं नाही. थोडं ऐकल्यानंतर जे ऐकलंय ते आपल्याला करता येतं का, त्याची प्रॅक्टिस करावी जरा, तर सवय आणावं. आणि जे ऐकलेलं आहे ते जर आपण आचरणात आणून आचरणाद्वारा अनुभवात आणण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकताना त्याचं फल म्हणून जे सांगितलंय त्याच्या फळाचा अनुभव आपल्याला इकडे झाला पाहिजे. कारण हे ऐकलं असं केलं की त्याचं असं फळ आहे हे किती दिवस ऐकून त्याचा उपयोग होणार नाही, ते करीत करीत त्याचा उपयोग होईल. म्हणून तुमचं जे ऐकलंय त्याचा मी प्रयत्न चालू आहे माझा, ते झाल्यानंतर मी पुन्हा ऐकायला येईल, पुढचं ऐकायला येईल, असं त्याने उत्तर दिलं. तर बोललेल्या गोष्टीची अवज्ञा नेणसी करू हे जे माऊलींचं म्हणणं आहे भगवंताच्या मुखातला अर्जुना करता, तर प्रज्ञा आस्था आणि अज्ञापालक अज्ञा धारकता कर्तृत्वाच्या दृष्टीनेही या तीन गोष्टी आहेत. आणि या तीन गोष्टी कुणाच्या जवळ असतात, योग्य श्रोता कोण, या तीन गोष्टींनी युक्त येतो. आणि या तीन गोष्टी कुणाजवळ असतात, ज्याचं अंतःकरण कमालीचं अतिशय शुद्ध आहे, शुद्ध आहे. सत्वम विशुद्धम वसुदेव शब्दितम असं म्हटलंय शास्त्रकारांनी, की जे अतिशय शुद्ध अंतःकरण असतं त्यालाच वसुदेव असं म्हणतात. आणि अशा वसुदेवाच्या पोटी भगवान जन्माला येतात, म्हणजे अशा शुद्ध अंतःकरणात प्रभू प्रगट होतात असा थोडासा भाव आहे असो. अतिशय विशुद्ध अंतःकरण असतं. हे अंतःकरण विशुद्ध असण्याचे चार प्रकार आहेत, हे तीन आणि ते प्रकारचे चार सांगितले. सुमतरी सुमनु आणि शुद्धमती अनिंदकु अनन्य गती पैगा गौप्य ही परितया प्रति चावळीतील सुखे. भगवंतानं श्रोतृत्वाच्या अधिकाराचा सिद्धांत सांगितला की ऐकणारा कसा असला पाहिजे, सुमनु आणि शुद्धमती. अंतःकरणाच्या शुद्धीचे चार पैलू आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार असे ते चार भाग आहेत. तर अहंकारी माणूस असला म्हणजे वाया जातो, मनानं दूषित असला म्हणजेही वाया जातो, बुद्धी भ्रष्ट असली म्हणजेही वाया जातो वगैरे वगैरे. तर गोष्ट अशी आहे की जो मनानं सुष्टू आहे, ज्याचं सुमन आहे, ज्याचं सुमन आहे, ज्या मनात कुणाच्याही विषयी शंका संशय मत्सर हे येत नाही, ज्या मनात स्वार्थ कधी ज्या मनाला शिवत नाही, ज्या मनाला दुसऱ्याचं काही वाईट व्हावं असं मनातच येत नाही, शत्रुत्व करणाऱ्या माणसाचं सुद्धा वाईट व्हावं असं ज्या मनातला अजिबात येत नाही, या उलट सगळ्यांना सुख व्हावं, सगळ्यांच्या सुखासाठी आपल्याला सर्वांची सेवा करता यावी, सगळीकडे परमात्मा असेल ज्या मनाला स्वाभाविक वाटतं त्याला सुमन म्हणावं. सुमन हे मनाची सुधारणा, शुद्ध मती, बुद्धी शुद्ध असावी, सात्विक बुद्धी असावी, जे ते दिसेल ते त्या बुद्धीला परमात्मा तत्व दिसावं, तो दिसूच नाही, द्वैताचा निराश करीत त्याची बुद्धी एकदम, आणि त्या ठिकाणी त्या तो क्ष किरण जसा शरीराचा भेद करून आहारापर्यंत जातो, त्याप्रमाणे या जगातल्या प्रत्येक पदार्थाचा भेद करून त्याच्या आतल्या चैतन्यापर्यंत जी बुद्धी जाते, सात्विक बुद्धीचं वर्णन केलं विस्तार करीत नाही, त्याला शुद्धमती म्हणतात. अनिंद पुहे निरहंकारपणाचं लक्षण आहे, कारण मनुष्य निंदा कधी करतो, दुसऱ्याला तुच्छ कधी तुच्छ समजेल तेव्हा निंदा करतो, दुसऱ्याला तुच्छ समजण्यासाठी आपल्याला स्वतः मोठा समजतो, आपण मोठा समजलं की दुसरा गौण समजतो, गौण समजला की त्याचे दोष लक्षात येतात आणि आले की ते बोलले जातात. म्हणजे अहंकारी मनुष्य निंदा करतो, जो अविंदकू झाला जो जो दिसेल तो त्याला आपल्यापेक्षा गुणवान दिसतोय, आपल्यापेक्षा प्रज्ञावान दिसतोय, आपल्यापेक्षा ज्ञानी दिसतोय, आपल्यापेक्षा पवित्र दिसतो आहे, आणि म्हणून त्याचे हात जोडले जातात दिव्यत्व पावले. हा अनिंदकू आहे, ही अहंकाराची शुद्धी आहे. सुमनू मनाची शुद्धी आहे, शुद्धमती बुद्धीची शुद्धी आहे, अनिंदकू अहंकाराची शुद्धी आहे, आणि चौथी गोष्ट सांगितली अनन्यगती, अनिंदकू अनन्यगती, अनन्य गतिकता ही चित्ताची शुद्धी आहे, चित्ताची शुद्धी आहे. एखादं चित्त जर अहंकारी असेल तर ते कोणाला नमस्कार करायला धरत नाही, पण अनन्यता ज्या चित्तात आहे, भगवंताविषयी, संताविषयी, शास्त्राविषयी, नाम साधनाविषयी, वेदाविषयी, ज्याला नम्रता अनन्यता आहे, अनन्य चित्त, अनिंदक अहंकार, शुद्ध मती आणि सुमन, अशी चार प्रकारानं ज्याच्या अंतकरणाची पूर्ण सिद्धी आहे, शुद्धी आहे, तोच मनुष्य प्राज्ञ असतो, अस्थेवाईक असतो आणि आज्ञापालन करण्याची त्याची तयारी असते. म्हणून भगवान म्हणतात या 3 + 4 अशा लक्षणांनी जो युक्त आहे, पैगा गौप्य ही परितयापैकी सावळी दे सुखे. त्या माणसाला आपल्या अंतकरणातली गुप्त गोष्ट कितीही गुप्त असली तरी त्याला आनंदाने आणि सुखाने त्याच्या कल्याणाकरता ती सांगायची. व्यवहारात सुद्धा आपल्याजवळ किती बॅलन्स आहे, आपल्याजवळ किती बँकेत बॅलन्स आहे, किती पैसा आहे, असं आपण कोणालाही सांगतो नाही, सांगत. पण एखादा विश्वासू मनुष्य आहे, आपल्याला सहाय्य करणारा मनुष्य आहे, आणि कळत नकळत याच लक्षणाने त्याला तोललं मोजलं जातो, या लक्षणाने युक्त असलेला माणूस सांगतो की तुझ्यापासून मी काहीच लपवून ठेवणार नाही, तुझा स्वभाव मला नीट कळलेला आहे. हीच रीत परमार्थातही आहे, आणि परमार्थातही गुप्त गोष्टी अशा खूप आहेत की त्या अनधिकाऱ्याला सांगू नये, सांगितल्या तो त्याचा विपर्यास करतो, त्याचा दुरुपयोग करतो, त्याचा अर्थ त्याला समजत नाही, तो भ्रमिष्ठ होतो आणि तोही बिघडतो आणि आणखी लोकही बिघडतात. म्हणून शुद्ध वेदांत हा अधिकाऱ्याशिवाय कोणालाही सांगायचा नाही असं शास्त्राची आज्ञा या करता आहे. असा गुप्त सिद्धांत कुणाला सांगावे याकरता या 7 प्रकारचे अधिकार सांगितले, आणि भगवान म्हणाले की अशा माणसाला गुप्त त्याला सुखाने चावळावं, म्हणजे बोलावं त्याच्याशी असं असतं. आणि मी सगळ्या जगात पाहिलं आणि आज तुलाही पाहिलं, तरी तू वाचून अनेक काही तुझ्या वाचून या 7 लक्षणाच्या अधिकारी मला तुझ्या वाचून आज कोणी दिसत नाही. म्हणून अर्जुना मी तुला माझ्या अंतःकरणातलं फार मोठं गुह्य सांगणार आहे, आणि असं म्हटल्यानंतर राजविद्या राजगुह्यम, जे राजगुह्य हे त्या ठिकाणी गुह्य शब्द आहे. म्हणून हे गुण कुणाला सांगावं याकरता अर्जुनाच्या अधिकाराची मीमांसा श्रोत्याच्या लक्षणाच्या संदर्भात भगवंताच्या मुखानं आणि त्या ठिकाणी यांनी केली. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षाम्यन सूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यजिज्ञात्वा मोक्षसे अशुभात. ते अनसूयवे हे एक पद आहे भगवद्गीते. त्या अनसूयवे पदाचा विस्तार करून ज्ञानेश्वर माऊलींनी आणि त्या ठिकाणी हे एक सुंदर शब्दाचं वर्णन केलं. हे वर्णन जे नवव्या अध्यायात केलं आणि अनेक एकानेक अनेक ठिकाणी जे केलं त्या सगळ्यांचा गोषवारा ठेवून ज्ञानेश्वर माऊली म्हणते, अर्जुना किया पाती जे परिसण्या योग्य होती. गीता ज्ञानेश्वरी काही असो अर्जुनानं एकदा ऐकले, श्रीमद भागवत परीक्षितानं एकदा ऐकलं, पुन्हा ऐकावं लागत नाही, लागलं नाही. आम्ही जन्मभर एकीकडे ऐकत राहतो, एकीकडे सांगत राहतो, एकीकडे चिंतनही करीत राहतो, पण पदरात काही पडतं का नाही हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा प्रश्न आहे. याबद्दल कोणीच काही बोलू शकत नाही. एक गोष्ट नक्की अशा प्रकारचं आहे की श्रोत्याच्या अधिकार सांगण्याप्रमाणे जर सांगितला आणि तो ऐकला तशा पद्धतीनं जर ऐकलं तर मनुष्याला श्रवण फार दिवस करावं लागत नाही. ते लगेच त्याचं मननात रूपांतर होतं, लगेच त्याचं निधीध्यासनात पर्यवसन होतं आणि लगेच त्याचा साक्षात्कारात त्याची परिणती असा आपल्याला अनुभव येतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी बोलता बोलता पहिल्यांदा श्रोत्याकडे वळताना अधिकाराचा विचार सांगितला. गणेश सरस्वती सद्गुरु महाभारत भगवद्गीता महर्षी वेदव्यास इतकं सांगता सांगता सातवा विषय हाताळताना आणि श्रोत्याचं हे सांगून त्याचा परिहारही दिला की मी सलगीनं बोलतोय बरं, एखादं लहान मूल आई वडिलांजवळ बोलतोय. इथून माऊलींनी विषयाला थोडी कलटणी दिली आणि खरंच ही गोष्ट आहे. मी एक सामान्य तुमच्या लेकरासारखा आहे पण तुम्ही म्हणाल त्या लेकरानं तर आता फार लहान तोंडी मोठा घास घेतलाय हो, मोठे घेतलाय लहान म्हणत स्वतःला आणि व्याख्यान करायला बसला गीतेच, भगवद्गीतेचं व्याख्यान करायला बसला. हे अनावरण विचारिता वायाती दिवसीना दिवसा उपरला चित्ता एरवी भानुते जी काय खद्योता शोभा. सूर्याचं मोजमाप करायला काजवा निघाला आणि समुद्राचं मोजमाप करायला टिटवी निघाली की समुद्राचं पाणी किती लिटर किती गॅलन किती आहे हे मी तुम्हाला आणि आजपासून 2 दिवसांनी डिटेल देते म्हणे सगळं, तुम्ही काही काळजी करू नका. टिटवी म्हणायला लागली, कसं शक्य आहे पेक्षा कसं योग्य आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटेल. त्याचं कारण असं कि गीता तत्व इतकं अगाध आहे, जिथं वेळावती वेद तेथ अल्प मी मतिमंद काय अशी. इथे वेद वेळावतात भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाला, इथे मी काय काय करू शकतो. वेद वेळावतात, वेद अगोदरची की गीता अगोदरची हो. काही काही वेळेला असं वाटतं की अतिशयोक्त बोलणं की काय हे अवास्तव बोलणं, पण ते अवास्तव नसतं अतिशयोक्त नसतं. एके ठिकाणी म्हटलंय वेद वेळावतात याच असं आहे की वेद प्रतिपादन करतात कुणाचं, भगवंताचं प्रतिपादन करतात. म्हणजे वेदाचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो या भगवद्गीतेचा वक्ता आहे, हो वक्ता आहे या गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे वेदाचा. म्हणून याच्या वक्तव्याला वेद वेळावतील नाही तर काय असं आहे. आणि जिथे वेद वेळावून जातो त्या ठिकाणी अल्प माझ्यासारखा एक सामान्य आता ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली सामान्य नाही, काही हा त्यांचा विनय आहे. जे वेद या गीतेला वेळावतात तेच वेद ज्ञानेश्वर माऊलींच्या आज्ञेनं मस्तकावर हात ठेवला की रेड्याच्या मुखातून गडगडा बाहेर यायला लागतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या आज्ञेचा प्रभाव असा आहे की जो वेद मनुष्याच्या मुखावर बसायला आव्हान करतो तो रेड्याच्या मुखावर बसून गडगडा आणि अशा प्रकारचं बोलायला लागतो, वक्तव्य त्याच्यातनं यायला लागतो. असे वेद ज्या गीतेला वेळवतात अशा गीतेचं व्याख्यान मी करायला बसलोय हे थोडस साहस, हे साहस आहे. या गीताथाची थोरी सोये शंभुविवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारुणी तेथ हरिव म्हणे नेणी जे देवी तैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिले गीता. गीता गीता गीतेचं महत्व काय आहे? एकीकडे वेदवेळ अवतार आणि एकीकडे भगवान शंकर जिथे हिचं वर्णन करतात आणि नेणी जे म्हणतात मला कळत नाही म्हणतात काय आहे गीता किती गुढ आहे. भगवान महादेवांच्या हातात छोटस पुस्तक पाहिलं आणि भगवती पार्वतीने म्हणलं की देवा काय होय गीता केवढी अशी म्हणजे 700 श्लोक ठीक आहे. मग किती दिवस वाचता? मी 15 दिवसापासून पाहते रोज तुमच्या हातात गीता रोज गीता रोज गीता. एका दिवशी एखादं मासिक असावं एका दिवशी दुसरं काही असावं त्यात असं काय आहे शेवट इतकं बघण्यासारखं काय आहे त्यात? काही साहित्य असतं असं की आत्ता वातावरण तासात फेकून द्यावं. काही साहित्य असतं की त्याचा अभ्यास करावा चिकित्सा करावी व्याख्यान करावं लोकांना ते सांगावं कसं आहे कसं आहे आपण निर्मिळ दुसऱ्या सांगत सांगत गेलं की स्वतःला त्याचं महत्व कमी होतं. पण काही वाङ्मय असं आहे की ते सतत वाचावं त्याचं चिंतन करावं त्याचं आचरण करावं त्याचा अनुभव घ्यावा. एक जन्म नाही अनेक जन्म. भगवान महादेवांच्या मुखात माऊलींनी घातलेले जे शब्द आहेत देवीला उत्तर दिलेलं की तेच तेच तसंच लगेच चरवी चरवण काय करतात तुम्ही तेच तेच वाचतात तेच तेच वाचतात तेच पाठ करतात पाठ होऊन गेलं असं खरंच त्यात काय म्हणजे एक तर त्यात काही फार विशेष हे तरी सिद्ध झालं पाहिजे किंवा वाचणार आता बावळटपणा धिंधळेपणा तरी सिद्ध झाला पाहिजे दोन्हीतून काहीतरी सिद्ध होत काहीतरी सिद्ध होत. पण वाचणाराचा वेडेपणा सिद्ध होणं हे निगेटिव्हच आहे. पाहणाऱ्याच्या दृष्टीनं वाचणाऱ्याच्या दृष्टीनं ग्रंथाच्याही दृष्टीने औचित्य किंवा मोठेपण आहे की त्या ग्रंथाचं मोठेपण सिद्ध झालं एवढ्या आपल्या हरिपाठ 27 अभंगाचा. पण वारकरी जन्मभर त्याला उराशी बाजून असतो त्याला हृदय ओतो त्याच्याकडे आणि त्याचा परिणाम त्याला कळतो अंतकाळी त्याचा संकटाच्या वेळी हरी त्या सांभाळी अंतर बाह्य हे त्याची फरक फिरतो. श्रद्धेनं तेच केलं तर श्रद्धेनं करा बुद्धीनं करा एक गीतेत काय असायचं. भगवान महादेवाने विचार केला की कसंही उत्तर दिलं तरी हिला पटायचं तिला पटेल असंच उत्तर दिलं पाहिजे आणि ते उत्तर त्यांच्या मुखात ज्ञानेश्वर माऊलींनी घातलं. ब्रह्मचार्याची शिरोमणी पहिली जन्मते नि प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे तेथुनी जन्म अवघे सोवळे किजे सोविळे किजे असं म्हणणारे ब्रह्मचारी शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली. पण आपल्या पत्नीनं आपल्याला कुठं प्रश्न विचारला असताना सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तरही बरोबर गेलं पाहिजे तिची नाराजी न झाली पाहिजे आणि तिलाही प्रसन्न ठेवता आलं पाहिजे असं बोलण्याची ट्रिक कशी असते ही ग्रहस्थीपणाचा अजिबात अभाव असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की शंकराने म्हणलं देवी गीतेचं तत्व कसं आहे मला काही कळत नाही पण मला एक कळतं की गीतेचं तत्व नित्य नूतन आहे. मी कालही गीता वाचतो तो श्लोक आज वाचायला लागलो की अर्थ वेगळाच अर्थ माझ्या ठिकाणी येतो तोही बरोबर असतो हाही बरोबर असतो निरनिराळ्या पद्धतीनं तो बरोबर असतो असं मला वाटतं. आणि तू असं म्हणशील असं कसं काय असू शकतं तर त्याचं उपाय देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखील गीता तुझं स्वरूप नित्य नूतन आहे. तुझ्याकडे मी काल पाहतो आज पाहतो मला तुझं वेगळेपण एक अप्रतिम सौंदर्य लावण्य अप्रतिम अशा प्रकारचं माझ्या अनुभवाला येतं असं कसं होतं? गीता हे नित्यनूतन तत्व आहे मान्य जर नाही करायचं म्हटलं तर तुझं नित्यनूतन सौंदर्य मला रोज प्रलोभन पाडत आहे हेही अमान्य करावं लागेल अमान्य करावं लागेल. माणसाला एकीकडून रोज नित्य नूतन वस्तू हाताळायची सवय आहे. लहान मुलाला खेळणं दिलं 2 दिवस खेळ फेकून दिलं, मोडलं तोडलं, दुसरं नवीन नवीन. अशा प्रकारच्या भोगवादाच्या प्रांगणात आज सगळं जग लोळत असल्यामुळे रोज प्रत्येक विषय त्याला नवीन असावा लागतो, नवीन असावा लागतो. म्हणून भारतीय संस्कृतीचे आणि भारतात राहणारे लोक गृहस्थी राहून पती पत्नी जीवनभर एकमेकाशी कसं प्रेम करतात याचं परकीयांना कुतूहल आहे. कारण भोगवादी लोक त्या दृष्टीने पाहतात, पण पती पत्नी असले आणि त्यांची मन जर एकमेकाशी जुळत गेले, भावना एकत्रित होत गेल्या, सुखदुःख जर एकमेकाचे जाणत अशा प्रकारचं गेले, तर ते शरीर विकृत होत नाही तर कसंही हो, पण मनाशी जुळलेले जे धागे आहेत ते दोन मन दोन राहतच नाहीत. ते खऱ्या संस्कृतीच्या पद्धतीनं जर झाले तर पती पत्नी शरीर दोन असतात पण मन एकच असतं. त्यांचं काही गोष्टी अशा आहेत जगात कि त्या एकदा एकमेकापासून विलग झाल्या की ती पुन्हा एकत्र येत नाही, एकत्र येत नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्या एकत्र होतात आणि थोड्या विलग झाल्या तरी त्या पुन्हा एकत्र होऊ शकतात, आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या एकमेकापासून विलग असतात पहिल्यांदा, पण त्या बरोबर एकमेकाची ज्या वेळेला जुळतात त्यावेळेला त्या परत विलग होत नाही. अशा तीन गोष्टी. एक गोष्ट अशी त्यातली की एक गोष्ट एकापासून विलग झाली की ती पुन्हा येत नाही. आईच्या आई आणि मूल गर्भात असलेलं त्याचं एकीकरण असतं, नाल बंधन असतं त्यांना, आणि ते नाल छेदन झाल्यावर जेव्हा परत जात एकमेकापासून दूर ते परत परत येत नाही, शरीरानं येत नाही, मनानं येत नाही. लग्न होईपर्यंत आई 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 करतो, नंतर आईला राम राम. पुन्हा कधी एकत्र न येणारी गोष्ट अशा प्रकारची, एकदा विलग झाली. काही गोष्टी अशा आहेत की विलग होतात थोड्याशा, एखाद्याचं हाड मोडतं, फ्रॅक्चर होतं, ते डॉक्टर त्याला प्लॅस्टर करतात, ते जुळवतात, काय त्याला उपाय करतात, पुन्हा ते जुळत. शरीराची रचना आहे किंवा नियतीनं भगवंतानं त्याच्या योग्यता ते होत. आणि काही गोष्टी असतात विलग असतात पण त्या एकमेकाला जर मिळाल्या तर बास. हीच गोष्ट जीव ब्रह्माची आहे, हीच गोष्ट देवभक्ताची आहे, हीच गोष्ट गुरु शिष्याची अशा प्रकारची आहे, आणि हीच गोष्ट थोड्याशा सामान्य रीतीनं काढून आपण पती पत्नीची आहे की त्याची विलग असलेली मन वाटणारी मन एकदा जुळली की ते परत होत नाही. आणि ज्यावेळेस असं होतं, ज्यावेळेस खरं एकत्रीकरण होतं, ज्यावेळेस खरं प्रेम असतं, त्यावेळेला त्या प्रेमात नित्य नूतनत्वाचा साक्षात्कार होत असतो. ते जुनं असलं तरी पण, जुनं असलं तरी पण. म्हणून संस्कृतीची ही देण आहे. तेव्हा भगवान असं म्हणतात की तुला जसं रोज पाहतो आणि तू जशी मला नित्य नूतन अत्यंत आवडीची भासतेस, तसंच हे गीता तत्व नित्य नूतन सिद्धांत याचा आहे. हा जर याचा सिद्धांत जर बदलावा असं वाटत असेल तर मग तुलाही बदलून टाकावं की काय असं होईल. म्हणजे तू नित्य नूतन वाटतेस हे त्या पार्वतीला अमान्य करताच येत नाही, म्हणून या सिद्धांताचं नित्य नूतनत्व पटवायला असं सांगावं लागतं. पण हे काही नुसतं औपचारिक रीतीनं सांगितलेले नाही, भगवंताच्या अंतःकरणात आणि हा भावच असा आहे की गीतेचं तत्वज्ञान हे नित्य नूतन आहे. 5000 वर्ष होऊन गेली आणि हजारो लक्षावधी कोट्यावधी विद्वान झाले, पण या गीतेला कोणी आव्हान नाही दिलं. सर्व धर्मांना आणि सर्व पंथांना मान्य असलेलं हे गीता तत्व आहे. भगवान शिवजी ज्यांचं वर्णन करतात अशा त्या आणि त्या ठिकाणी तत्वाचं व्याख्यान करायला मी प्रवृत्त झालो आहे हे माझं थोडस झालंच आहे. हा जवळजवळ शेवटचा मुद्दा आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. कशाचा? पहिल्या ज्या 80 ओव्या लिहिल्या उपक्रम म्हणून, त्यातला हा शेवटचा मुद्दा आहे. आणि त्यात असं सांगितलं आहे की बरोबर आहे तुमचं वाटणं आणि माझं म्हणणं की मी याच्या याला योग्य अशा प्रकारचं नाही, पण मला एक आधार आहे. मी जे एवढ्या मोठ्या कामाला प्रवृत्त झालो, एक असे एक आधारू तेनेची बोले मी सदरू, जे सानुकूल श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. माझे सद्गुरू मला अनुकूल आहे, सद्गुरू अनुकूल आहे. आणि ज्याला सद्गुरू तारू असतात, सद्गुरू भवाब्दीचे कर्णधार असतात, तो कसलाही सामान्य जीव असला तरी तो पलीकडे त्या ठिकाणी जातो हे मला या ग्रंथसागराला ओलांडून पलीकडे नेतील. मी तुम्ही सगळे बसलेले जे साधू आहेत त्यांचा अनुग्रहित आहे, निरूपित आहे. आता मी जे बोलेन त्याला अवधान द्या. आणि असं म्हणून हा उपक्रम त्या ठिकाणी संपवला. 7-8 प्रकारच्या प्रकारांनी हा उपक्रम माऊलींनी सजवलेला आहे. 3 प्रकारची नमन करून महाभारत, गीता, वेदव्यास हे 6 प्रकार अशा प्रकारचे केले. श्रोत्यांना काही सूचना दिल्या गीतेचं वर्णन करता करता, आणि भगवद्गीतेचं मोठेपण सांगत सांगत स्वतःचं हे साहस कसं आहे आणि मी का करायला निघालो एवढे विषय अशा प्रकारचे आहेत. सगळ्याचं डिटेल आपल्याला वर्णन करता येणार नाही, पण यानंतर प्रथमाध्याय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सुरू होतो. या पहिल्या अध्यायामध्ये भगवान ज्ञानदेवांनी अगदी थोडक्यामध्ये जे प्रसंग आहेत युद्धाच्या प्रारंभीचे, अर्जुनानं आपले आप्तजन पाहिल्यानंतर त्याच्यावर झालेल्या परिणामाचे, त्याबद्दल त्यानं भगवंताकडे केलेल्या वक्तव्याचे, आणि भगवंताला ते ऐकून कसं घेतलं असं म्हणून पहिल्या अध्यायात अर्जुनाची नीती सांगितली आहे. अर्जुनानं म्हटलं की यांनी माझ्याकरता काय काय केलंय आणि यांना मी ठार मारू काय, यांना मारल्यानं मला काय पाप होईल, आणि या पापानं जीवनात आणि समाजात आणि राष्ट्रात काय काय हानी होत असते याचं डिटेल वर्णन पण अगदी थोडक्यात अशा प्रकारचं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग प्रतिपादन केला. अर्जुनाला याचं जे उत्तर द्यायचं आहे ते मला पाप होईल, तर हे तुला पाप होणार नाही. पाप पुण्याची संकल्पना ही धर्माधर्मातून होते. धर्माधर्माची संकल्पना ही अनुकूल प्रतिकूल ज्ञानातून होते. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाची आणि त्या ठिकाणी उद्गती ही अज्ञानातून होते. त्या अज्ञानाचं निवर्तक तत्वज्ञान आहे म्हणून सांख्ययोग म्हणून तत्वज्ञान अर्जुनाला त्या ठिकाणी सांगितलं. तेही 5-6 पद्धतीनं सांगितलं. त्याच्यावरचं ज्ञानेश्वर माऊलींचं व्याख्यान फार थोडक्यात आहे पण अतिशय मार्मिक अशा प्रकारचं आहे. तृतीय अध्यायामध्ये प्रसंग असा झाला की भगवंतानं जे ज्ञान सांगितलं, अर्जुनाचं थोडीशी दिशाभूल झाली आणि त्याने सांगितलं असं जर तत्वज्ञान वेगळं आहे तर त्या तत्वज्ञानाची प्राप्ती करून घ्यायचं सोडून हे हिंसक कर्मात मला कशा करता घालतोस तू, हिंसाचाराचं कर्म आहे यात तू मला घालू नकोस, असा प्रश्न विचारला. आणि त्यातनं 3रा अध्याय असा उदयाला आला की अर्जुना अशा प्रकारचं हे जे कर्म आहे जोपर्यंत कर्माची निवृत्ती झाली नाही, जोपर्यंत तीव्र वैराग्य झालं नाही, तोपर्यंत या कर्माचं कर्तव्य म्हणून आचरण करावं लागतं. अहंकार आणि आसक्ती सोडून सुखदुःखे समय कृत्व असं करून याचं त्या ठिकाणी सांख्ययोग आणि बुद्धियोग सांगितला आणि कर्मयोग 3रा अध्यायात त्या ठिकाणी सांगितला. 4थ्या अध्यायामध्ये आणि हेच कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं कसं करावं, कर्म किती चांगलं केलं तुम्ही, अनासक्त होऊन केलं, काही केलं, पण केलेलं कर्म जर मी करतोय असा भाव जर त्या ठिकाणी राहिला तर ते कर्म फळ दिले वाचून राहणार नाही. आणि तत्सदृश कर्म करण्याची प्रवृत्ती पण निर्माण होईल परत. म्हणून ते ईश्वरार्पण करण्याची बुद्धी सांगितली. 5व्या 6व्या अध्यायात योग सांगितला. 7व्या अध्यायामध्ये प्रकृतीचं वर्णन केलं, जीवाचं वर्णन केलं. 8व्या अध्यायामध्ये मनुष्याची सद्गती दुर्गती अशा प्रकारची सांगितली. 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग सांगितलं. माझं स्वरूप या जगात मी कसं नटलेलो आहे, या जगात मी कसा आहे आणि कसा नाही मला ओळखावं कसं हे सांगितलं. मला ओळखणारे महापुरुष कसे असतात, महात्मा नसतो पार्थ असं त्या ठिकाणी सांगितलं. ते कीर्तनादिक भक्ती कशी करतात सांगितलं. ही भक्ती न करणारे वैदिक यज्ञ करणारे इतका चांगला करतात पण ते वाया स्वर्गाच्या इच्छेने आणि भोगाच्या इच्छेने कसे जातात तेही सांगितलं. खरे भक्त कसे असतात ते सांगितलं. ते खरे भक्त कोणत्याही जातीचे कसेही असो पण ज्याने माझ्यावर जीव ओवाळून टाकला अनन्य झाले त्यांचं सांगितलं. आणि अनन्य भक्त कुठल्याही जातीचा असताना वर्णाचा असताना जर उद्धारतो तर ब्राह्मण वर्णी असलेले आणि माझ्या ठाई अति निपुण असलेले ब्राह्मणत्व आहे, जन्मानं आचार आहे, त्याच्यानंतर तत्वज्ञान आहे आणि माझ्या भक्तीत नैपुण्य आहे. आता ते मला पावतील किंवा उद्धार होईल हे काय सांगून मीच त्याला शरण जातो नाही. असं म्हणून कलियुगाचं स्वरूप सांगून 9वा अध्याय संपला. 10व्या अध्यायात विभूती योग सांगितला. विभूती ऐकताना अर्जुनाला मनात विशेष जिज्ञासा निर्माण झाली. त्यानं त्या विभूतीचं प्रत्यक्ष दर्शनाची इच्छा केली आणि भगवंताने त्याची आळी पुरवून त्याला प्रचंड स्वरूप दाखवलं. हा अध्याय अप्रतिम आहे ज्ञानेश्वरीचा. अर्जुनाला जसं भगवंताच्या कृपेने विश्वरूप दिसलं, संजयाला जसं व्यासांच्या कृपेनं ते दिसत दिसत धृतराष्ट्राला सांगता आलं, धृतराष्ट्राला दिसलं नाही तरी त्याच्या बुद्धीला कळलं थोडंफार का होईना, त्याचप्रमाणे ज्ञानदेव या विश्वरूपाचं वर्णन करताना निवृत्तीनाथांच्या कृपेनं मलाही ते विश्वरूप दर्शन आत्ता माझ्या दृष्टीला दिव्यदृष्टीला गोचर होत आहे असं मीही बघत बघत त्याचं वर्णन करतो आहे, अशा प्रकारचा भाव असल्या कारणानं ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं विश्वरूप जसा कोणीतरी पाहून आलाय आत्ता आणि तो सांगतो आहे. एखाद्या वक्त्याला अशी सवय असते की रामदास स्वामी आम्ही एकत्र होतो, तुकारामांना आम्ही भेटलो, त्यांचं आमचं असं झालं, म्हणजे त्या ऐकणाऱ्याला वाटतं की ज्ञानदेव तुकाराम हे सगळे एकाच गल्लीत राहत होते की काय कोणा नाही. अशा प्रकारची पद्धत म्हणजे स्वतः अनुभव कमी असलेला अर्जुनाला त्याची भीती वाटली. नंतर त्याचा अहंकार जाण्याकरता भगवंताने हे केलं. 12व्या अध्यायात अर्जुनाला भगवंताने आपल्या गळ्याशीच लावलं, छातीशी लावलं आणि अत्यंत प्रेमानं ओठंबलेला ओरसलेला अशा प्रकारचा भक्ती योग सांगितला की तो पहावा हे डोळे, माझा जो असा भक्त आहे त्याला बघण्याकरता मी डोळे घेऊन येतो, त्याला आलिंगन देण्याकरता मी 4 भुजा घेऊन येतो, त्याच्या वाचून मला करमत नाही, त्याला मला प्रणाम करावा असा वाटतो, त्याची मी भक्ती करतो तो माझी मला देवता वाटते, असं भगवंतानं 12वा अध्याय सांगितला. 13व्या अध्यायात काही तत्वांचा विस्तार केला. त्याच्या प्रश्नोत्तराच्या संदर्भात गुणातीताच्या वर्णनाकरता 14 अध्याय सांगितला आणि सर्व उपनिषदांचं सार म्हणून भगवद्गीतेचं हृदय म्हणून 15वा अध्याय पुरुषोत्तम योग सांगितला. 16व्यात उपसंहार सुरू झाला. तिथे दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती सांगितली. असुरी संपत्ती त्यागासाठी, दैवी संपत्ती साधनद्वारा मोक्षापर्यंत जाण्यासाठी. 17व्या अध्यायात 3-3 गुणांचा विस्तार केला आणि या 17 अध्यायापर्यंत आलेल्या भगवद्गीतेचं मौलींनी जे व्याख्यान केलं त्या व्याख्यानात मनुष्य जीवनाच्या कर्मयोग, भक्तियोग, वैराग्य, ज्ञान, अष्टांग योग हे सगळे विषय विस्ताराने आले आणि त्या सगळ्या विस्ताराचा गोषवारा म्हणून 18वा अध्याय. 18वा अध्याय नव्हे, एकाध्याय गीताची आहे. 18व्या अध्यायाच्या आरंभाला ज्ञानदेवांनी 10 ओव्यामध्ये संस्कृत प्रचुर अशा प्रकारचं अद्वैत प्रतीनं आपल्या सद्गुरूंचं वर्णन केले. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाल प्रवंजन, असं सुंदर वर्णन आहे. हा त्याचा गोषवारा आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान सांगणार तेही क्रमानं सांगितलंय आणि हा अध्याय जेव्हा 1200-1300 ओव्यापर्यंत येतो याचा उपसंवाद होत चालतो त्यावेळेला महाभारताचं सार गीता आहे, गीतेचा विस्तार ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीचं सार 18वा अध्याय आणि 18वा अध्यायाचा सार नावाचा 49-57 अशा प्रकारच्या 9 श्लोकांचा एक क्रमयोग आहे. एक क्रमयोग आहे. या क्रमयोगामध्ये भगवंतानेही सांगितलं आणि माऊलींनी त्याचा विस्तार केला की एखादं साधन तुम्ही आम्ही सांगतो त्याप्रमाणे करतो असं नाही, तर सामान्य स्तरातलं एक व्यक्तिमत्व आहे, एक व्यक्तित्व आहे, ते त्याच्या स्तरापासून जर निघालं, इथून पुण्यातून ह्या बाबा सहस्त्र बुद्धे मठातून जर त्या ठिकाणी निघालं तर मुंबईला अमुक कॉलनीत मनुष्य कशा कशा रस्त्यानं कोणते रस्ते ओलांडीत कुठे टर्न गेट कुठे लेफ्ट राईट करीत कसं जाईल याचा जसा बारीक आराखडा असावा त्याप्रमाणे तुम्ही आज तुम्ही आम्ही आज त्या स्थितीत आहोत. वर्णाश्रमाच्या स्थितीत ज्या आहोत, बाहेरच्या परिस्थितीत आहोत, परिवाराच्या ज्या अवस्थेत आहोत, मानसिक अवस्था आपली जी आहे, बौद्धिक अवस्था जी आहे, आपलं अध्ययन जे आहे, आपलं चिंतन जे आहे, आपल्या समजुती ज्या आहेत, आपल्या आसक्तीचं रजगुणाचं तमोगुणाचं प्रमाण अंतःकरणात किती आहे, या आहे त्या स्थानावरून हळूहळू हळूहळू हळू चालत चालत आत्ता आपण या मोक्ष स्थितीपर्यंत पोचत आहोत आणि त्या मोक्षावरची भक्ती आता आपल्याला प्राप्त होते आहे अशा अनुभवापर्यंत मनुष्य कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जातो आणि कशा पद्धतीने त्यानं जावं, अशा प्रकारच्या साधनेचा क्रम साध्य स्थितीपर्यंत केला आणि हा ज्ञानेश्वरीचा अर्थाचा सगळा गोषवारा आहे. गीतेचा सगळा विस्तार आणि सार यात आहे. उपनिषदादिकांचं सार सगळं यात आहे असं चिंतन करता येतं. आणि या नऊ श्लोकांचं जे प्रकरण आहे तशी नऊ ओव्याच्या पसायदानामध्ये 9000 ओवी साठवलेली आहे, तशी या नऊ श्लोकांच्या अर्थ प्रतिपादनामध्ये 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी साठवलेली आहे. आणि हा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीतील क्रमयोग हा या प्रवचन मालेचा किंवा व्याख्यान मालेचा विषय आहे. हा क्रमयोग जर आपण ऐकला, ज्ञानदेवांची अत्यंत प्रगल्भ माऊलींच्या करुणेची वाणी आहे, तत्वज्ञानाचा आधार भगवद्गीतेचा भगवंताची ती वाणी आहे, वेदवाणी आहे प्रकारची, आपल्या अंतःकरणात बसो आणि आपल्या सर्वांना त्याचा लाभ होऊन या क्रमयोगाचा कळस ज्या ज्ञानोत्तर पंचम पुरुषार्थ भक्तीत होतो अशी भक्ती आपण सर्वांना प्राप्त हो अशी भगवत चरणी माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्याख्यानाची पूर्णता आपण इथेच करूया.